हाय हेलो नमस्कार, तुम्ही ऐकताय स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्ट.
दंगलीत हरवलेली शुद्ध लेखनाची वही. आज जरा लवकरच सुट्टी झाली म्हणे शहरात दंगली होण्याचे चिन्ह आहेत, म्हणून बाजारपेठा, ऑफिस, शाळा, कॉलेज सर्व काही तातडीने बंद करण्याचे आदेश आहेत. गेल्या आठवड्याभरापासून बघतोय कोण कुठल्या दोन जातीचे कट्टरपंथी सारखे कुठल्या ना कुठल्या शुल्लक कारणावरनं भांडतायत. असो, सगळं बंद होण्याआधी मला लवकरात लवकर निघायला हवं. पिंकीसाठी शुद्ध लेखनाची वही घ्यायची आहे. आज जर घेऊन नाही गेलो तर पुन्हा रुसून बसेल, मग धड जेवणारही नाही. ऑफिसच्या खाली उतरलो तर सगळीकडे नुसती लगबग दिसत होती. सगळे लवकरात लवकर सुरक्षित घरी जाण्याच्या घाईत दिसत होते. बरं झालं शर्माचं स्टेशनरी दुकान उघडं दिसलं. तसं तो बंदच करत होता, पण मी त्याला थांबवलं आणि आधी पिंकीसाठी शुद्ध लेखनाची वही घेऊन टाकली. वही घेऊन जसा मागे वळालो तर पाहतो तर काय, लोक चक्क रस्त्यावर धावत होते. तितक्यात तिथे एक पोलिसांची गाडी आली आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश देऊ लागली. शर्माने तर भरकन दुकानात शटर खाली ओढलं आणि गाडीला किक मारून सुसाट त्याच्या घराकडे निघून गेला. मीही जरा घाई केली, तरी नशीब माझं घर जवळच होतं, अगदी पुढच्या चौकात. मी झपाझप घराकडे पावलं टाकू लागलो. खरं तर या दंगली करणाऱ्या लोकांचा ना मला राग येत होता. आजही मला आईच्या गोळ्या घेऊन जाता येणार नव्हतं, त्यातल्या त्यात भाजीपाला आणत नाही म्हणून सुषमा नेहमी टोचण्यात येत असते. सुषमा म्हणजे बायको. आणि सहजच एक प्रश्न मनात आला, या दंगली करणाऱ्या लोकांना काही कामं नसतील का, जबाबदार नसतील का? त्यांची बायको त्यांना भाजीपाला आणि मुलगी शुद्ध लेखनाची वही आणायला सांगत नसेल का? आणि जर सांगत असतील तर मग हे सगळं सोडून ते दंगली करण्यात वेळ का घालत असतील? असो, या सर्व गोष्टींचा विचार करण्यात काहीही एक अर्थ नाही. झपाझप मी चालत चौकाजवळ आलो होतो. रस्त्यावरून मी ज्या चाळीत राहतो ती मोडकळीस आलेली कळकट मळकट इमारत स्पष्ट दिसत होती. मी अजूनच माझी गती वाढवली. चौकात गेल्याबरोबर 10-12 लोकांचा जमाव दिसला. माझ्यासारखेच सामान्य लोक असावेत, पण त्यांच्या हातात दगड काठ्या होत्या. मला जरा भीतीच वाटली, पण मी त्यांच्याकडे लक्ष न देता घराच्या दिशेने चालत गेलो. थोडा समोर जातो न जातो की मागून कर्कश गोंधळ ऐकायला आला आणि अचानक माझ्या डोक्यात कसला तरी जोरदार फटका बसला. मी मागे वळूनही न पाहता माझ्या चाळीच्या दिशेने पळत सुटलो व पुढच्या काही क्षणात चाळीपर्यंत आलो. चाळीच्या पायऱ्या चढत असताना अचानक लक्षात आलं की पिंकीची शुद्ध लेखनाची वही माझ्याकडे नव्हती, पण मला चांगलंच आठवतं की चौकात येईपर्यंत ती माझ्या हातात होती. एक वेळ वाटलं की जाऊ द्या ना यार, उद्या दंगल थंडावली की पुन्हा नवीन घेऊ, पण काल पोर रुसून उपाशी झोपली, आज परत नको. पाहतो एकदा मागे जाऊन, आवाजही जरा शांत झालेत. कुणी नसेल चौकात तर पाहू, पडली असेल तिथेच कुठेतरी. चारी बाजूनी लक्ष देऊन मी चौकाच्या दिशेने निघालो. चौकात एक पोलिसांची गाडी दिसत होती, अर्थातच ते दंगेखोर आता तिथून पळून गेले असणार. सुरक्षित वेळ हे लक्षात घेऊन मी भरभर चालू लागलो. लांबूनच माझ्या लक्षात आलं की पोलीस तिथे काहीतरी पाहत होते. मी तिथे पोहोचलो तेव्हा पोलिसांनी माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. तिथे एक माणूस जमिनीवर निश्चित पोटावर पडला होता. त्याच्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहत होतं. रक्ताचे ओघळ रस्त्यावर वाट मिळेल तिथे वाहत होते व त्या माणसाने त्याच्या हातात एक वही घट्ट धरलेली होती. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तितक्यात एक धष्टपुष्ट पोलिसाने त्या जमिनीवर पडलेल्या माणसाला पोटावरून पाठीवर वळवलं. मी जरा थबकलोच, मला काहीच सुचेना, तो मीच होतो. मी जोरात ओरडलो, मात्र तरी देखील एकही पोलिसाने माझ्याकडे पाहिलं नाही. तेवढ्यात एक रुग्णवाहिका आली, माझ्या समोरच येऊन उभी राहिली. मी आरशात डोकावून पाहिलं, पण कुणीच नव्हतं. दोन लोकांनी माझ्या त्या शरीराला उचलून रुग्णवाहिकेत ठेवलं, मात्र अजूनही मी ती वही हातात घट्ट धरून ठेवली होती, अगदी घट्ट. जणू तो माझा निश्चित पडलेला देह त्यांना ओरडून ओरडून सांगत होता की ही वही माझ्या मुलीला नेऊन द्या हो, नाहीतर ती जेवणार नाही.
तुम्ही ही स्टोरी ऐकलीत आरजे प्रसाद यांच्या आवाजात. आमच्या आणखी स्टोरीज ऐकण्यासाठी विजिट करा www.d4mat.in.